आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतही अल्पबचत योजनांचे व्याजदर जैसे थेच राहणार. गेल्या दीड वर्षात झालेल्या हिंसाचाराबाबत मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मागितली जनतेची माफी. आणि बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबू जागतिक ब्लिझ अजिंक्यपद स्पर्धेच्या बाद फेरीत 9.5 गुणांसह गुणतालिकेत अग्रस्थानी. 2024 हे वर्ष संपायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. नववर्ष स्वागताचा आढावा घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातले नागरिक सज्ज झाले आहेत. नाताळ आणि त्याला लागून आलेल्या सुट्ट्यांच्या निमित्ताने पर्यटक विविध पर्यटन स्थळांवर दाखल झालेत. नववर्षानिमित्त ठिकठिकाणी पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. हॉटेल, समुद्रकिनारे, चौपाट्या, पब, डिस्कोथेक अशा विविध ठिकाणांवर नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत 15,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मद्यपान करून गाड्या चालवणाऱ्यांविरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार आहेत. मुंबई तसंच ठाणे भागातल्या निर्जन जागांवर पोलिसांच्या ड्रोनची गस्त असणार आहे. पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यांवरच्या गस्तीतही वाढ केली असून वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल केला आहे. नववर्षाचं स्वागत आटोपून घरी परतणाऱ्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या आणि बेस्ट बसेस सोडण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यातल्या केळवा, चिंचणी, डहाणू, बोर्डी, घोलवड, सफाळा, वसई, अर्नाळा या समुद्रकिनाऱ्यांसह इतर ठिकाणीही कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. भंडारदरा धरणाचा परिसर, घाटघर, रतनवाडी व्हॅलीतही पर्यटकांनी गर्दी केली आहे. नवी मुंबई, नाशिक आणि पुण्यासह इतरत्रही पोलीस आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. पुण्यात पार्ट्यांवरही पोलिसांचं विशेष लक्ष आहे. नाशिक शहरातही 65 ठिकाणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात नाकाबंदी करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी फिरस्ती पथकही तैनात करण्यात आली आहेत.
नाताळ आणि वर्षाअखेरीनिमित्त गोव्यात जल्लोषाचं वातावरण आहे. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाही गोवा आनंदाच्या आणि उत्सवाच्या मूडमध्ये नाहून निघालंय. सर्व प्रमुख रस्ते, किनारे, पर्यटन स्थळं, हॉटेलं, शॅक्स पार्ट्यांनी आणि पर्यटकांनी फुलले आहेत. नाईट लाईफ सनबर्न फेस्टिवललाही मोठी गर्दी झाली आहे. गतवर्षीचे प्रतीक म्हणून म्हाताऱ्याचे पुतळे तयार करण्याची आणि गतवर्षी जे काही अप्रिय होते ते विसरण्यासाठी ते जाळण्याची गोव्यात अनोखी परंपरा आहे. यावर्षी देखील गुड बाय टू इयर 2024 जयघोषात वृद्धांच्या पुतळ्यांचे दहन केलं जाते. या सर्व काळात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कडकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी गणेश जावडेकर आणि रश्मी नरसे यांच्यासह महेश चोपडे.
जगभरात आज नववर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून येत आहे. जगभरातील विविध शहरं त्यांच्या सांस्कृतिक परंपरेप्रमाणे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोषात तयारी करत आहेत. ऑकलंडमध्ये स्काय टॉवर या प्रसिद्ध ठिकाणावर फटाक्यांच्या आतषबाजीने सर्वप्रथम या नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. ऑकलंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियातही नव्या वर्षाचा आनंद साजरा झाला. त्यासाठी सिडनीचा हार्बर पूल आणि ऑपेरा हाऊस इथं फटाके फोडून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. इंडोनेशियाच्या बाली इथं समुद्रकिनाऱ्यापासून ते सिंगापूरच्या मरीना खाडीपर्यंत तसंच दुबईच्या बुर्ज खलिफा इथं नव्या वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. लंडनमध्येही थेम्स नदीकाठी फटाके फोडून तर न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर आणि जपानमध्येही पारंपरिक पद्धतीने नववर्षाचं स्वागत केलं जाईल. श्रोतेहो, 2024 या वर्षात आर्थिक क्षेत्रात घडलेल्या घडामोडींचा आढावा उद्या आपण सरत्या वर्षाच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. रात्री 7:15 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR हे ऍप आणि समाजमाध्यमांवर आपल्याला हा कार्यक्रम ऐकता येईल. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या काळातल्या अल्पबचत योजनांवरचे व्याजदर बदलणार नाहीत असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. गेल्या 1.5 वर्षात मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी राज्यातल्या जनतेची माफी मागितली. यंदाचं संपूर्ण वर्ष राज्याला खूप वाईट गेलं. अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, अनेकांनी घरं सोडली. यासाठी आपल्याला दुःख आणि पश्चाताप होत आहे. मणिपूर राज्यात 3 मे 2023 पासून आजपर्यंत जे काही घडलं त्याबद्दल आपण राज्यातल्या जनतेची माफी मागतो, असं ते म्हणाले. गेल्या 3-4 महिन्यातली शांततापूर्ण परिस्थिती पाहता 2025 राज्यातली स्थिती पूर्ववत होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. या हिंसाचारात आतापर्यंत सुमारे 200 जणांचा मृत्यू झाला असून 625 संशयितांना अटक झाली आहे. तसंच राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून सुमारे 5,600 शस्त्र आणि 35,000 दारुगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात तसंच पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी फरार असलेले वाल्मिकी कराडने आज पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे आत्मसमर्पण केलं. बीड गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणी अधिक तपास करणार असून आरोपीला त्यांच्या ताब्यात दिलं आहे, असं राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी बातमीदारांना सांगितलं. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित सेपेडेक्स ही इस्रोची 99वी मोहीम होती. जानेवारीत 100वी मोहीम होईल अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली. 2024 हे वर्ष अंतराळ विज्ञान क्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीनं खासगी गुंतवणुकीला दारं उघडल्यामुळे अंतराळ मोहिमांना वेग आला असून गेल्या 10 वर्षात या क्षेत्रानं 9% दराने वाढ नोंदवली आहे. खासगी क्षेत्राच्या सहभागाने देशाला अंतराळ विज्ञान क्षेत्रात मोठा टप्पा गाठणं शक्य झालं, असं त्यांनी सांगितलं. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबू हिनं 2024 महिला जागतिक ब्लिज अजिंक्यपद स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. विजयी घोडदौड कायम ठेवत 9.5 गुणांसह ती गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. गतविजेती व्हॅलेंटिना गुनिना, पॉलिना शुव्हालोव्हा यांच्यासह अनेक दिग्गज बुद्धिबळपटूंचा तिने पराभव केला. कोनेरू हम्पीचं पुढच्या फेरीतलं स्थान थोडक्यात हुकल्यानं या स्पर्धेच्या पुढच्या फेरीत जाणारी वैशाली ही एकमेव भारताची बुद्धिबळपटू आहे. भोपाळमध्ये 67व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतल्या महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत महाराष्ट्राच्या अनन्या नायडूनं राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं. अनन्यानं रेल्वेच्या मेघना सज्जानार हिला 2.0 गुणांनी पराभूत करत वरिष्ठ गटातलं पहिलं राष्ट्रीय विजेतेपद मिळवलं. या स्पर्धेत महिलांच्या कनिष्ठ गटात 10 मीटर एअर रायफल प्रकारात गौतमी भनोत हिला सुवर्ण, महाराष्ट्राच्या मयुरी पवार हिला रौप्य पदक मिळालं, तर हरियाणाच्या दिशा धनकर हिला कांस्य पदक मिळालं. छत्तीसगडच्या रायपूर इथं सुरू असलेल्या 24व्या वनवासी क्रीडा स्पर्धेचा आज समारोप झाला. 28 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या क्रीडा स्पर्धेत देशाच्या 29 राज्यांनी तसंच नेपाळमधून आलेल्या 1,579 आदिवासी खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रामुख्यानं फुटबॉल आणि तिरंदाजीचे सामने झाले. फुटबॉलच्या अंतिम सामन्यात टायब्रेकर होऊन संथाल परगना संघानं केरळला 4-1 पराभूत करत जेतेपद पटकावलं. फुटबॉलमध्ये केरळनं दुसरं तर झारखंडनं तिसरं स्थान मिळवलं. हिंद प्रशांत प्रदेशात स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी आणण्यासाठी इंडो पॅसिफिक क्वाड एक महत्वाचा घटक असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री ताकेशी इवाया आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांच्यासोबत बैठक झाली असून हिंद प्रशांत प्रदेशासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. क्वाड देश आता हिंद प्रशांत प्रदेशाच्या सीमेपलीकडे जाऊन प्रश्न सोडवण्याचं काम करत आहे, असं क्वाडच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्तपणे जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. रशियानं आज क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्यानं युक्रेनवर हवाई हल्ला केला. यातील 21 पैकी 6 क्षेपणास्त्र पाडल्याचा दावा युक्रेननं केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण. चालू आर्थिक वर्षाच्या 4थ्या तिमाहीतही अल्पबचत योजनांचे व्याजदर जैसे थे राहणार. गेल्या 1.5 वर्षात झालेल्या हिंसाचाराबाबत मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मागितली जनतेची माफी. आणि बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबू जागतिक ब्लिज अजिंक्यपद स्पर्धेच्या बाद फेरीत 9.5 गुणांसह गुणतालिकेत अग्रस्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.